उच्यते योगारूढस्य तस्यैव शमकारणमुच्यते आरुरुक्षोर्मुनेर्योगं कर्मकारणमुच्यते योगारूढस्य तस्यैव शमकारणमुच्यते ಬ್ರಹ್ಮನ ಕೃತ್ವಾ ಯತಚಿ ಯುಂಜನ್ ನೀವಂ
ಕೃಷ್ಣ ಪ್ರಮಾತಿ ಬಲವ ದೃಢಂ ತಸ್ಯಾಹ ನಿಗ್ರಹಂ
ಕೃಷ್ಣ ಬುದ್ಧಿ सदिति श्रीमद्भगवद्गीता सूपनिषत्सु ब्रह्म विद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे आत्मसंयमयोगो नाम षष्ठोऽध्यायः।